नमस्कार।
मला डिस्कस आहे की तुमच्या डॉकेट नंबर 652017 तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे। तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे। आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात। कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा। 48 तासानंतरही 48 मला समजते की ही गोष्ट चिंताजनक वाटू शकते। कृपया घाबरू नका, तुमचे पैसे सुरक्षित आहेत। या समस्येशी संबंधित किंवा इंडिया वन एनटीएम बाबत मी आणखी काही मदत करू शकतो का?
नाही सर, बस एवढं। थँक्यू सर।